93.5 रेड एफएम वर 8:29 मॉर्निंग नंबर 1 मध्य रुद्रा है तुमच्या सोबत.
कुछ ये हुआ था आज के दिन इतिहास में.
बर आजच्या दिवशी बऱ्याच नानाविध घटना घडामोडी घडलेल्या आहेत. आज 11 एप्रिल 2016 आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म झाला होता 1869 साली. आजच्याच दिवशी आधुनिक भारताचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं महात्मा ज्योतिबा फुले यांचाही 1827 मध्ये जन्म झाला होता. आणि एकूणच आजारी आणि रुग्ण मंडळींची सेवा, स्त्री शिक्षण, समाजाचं उदात्तीकरण या सर्व क्षेत्रांमध्ये फुलेंची जी कामगिरी आहे आपण सगळेजण अजिबात विसरू शकत नाही. या दिग्गज पर्सनॅलिटीला सलाम करत प्रसिद्ध गायक KL सहगल यांचा जन्मही आजच्याच दिवशी 1904 साली झाला होता. आणि जागतिक कीर्तीचा भारतीय टेनिसपटू रामनाथन कृष्णन याचा जन्मसुद्धा आजच्याच दिवशी 1937 मध्ये झाला होता. आज का दिन बहुत ही खूबसूरत है. इस दिन को सलाम करते हुए जंगली शेर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर थोड़ा सा गाणं येत आहे. फिलहाल शेंडी बजाते रहो.